नमस्कार, मी अमित करकरे विवेकी कट्ट्याच्या या भागामध्ये तुमचं स्वागत करतो. आत्तापर्यंत आपण या चॅनलवरनं पुष्पौषधी, त्याच्याबद्दलचे कोर्सेस या संदर्भात बऱ्यापैकी व्हिडिओज मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून ऐकत होतो. ही थोडासा एक वेगळा उपक्रम आपण सुरू करतोय आजपासून, विवेकी कट्टा. विवेकी कट्ट्याचं बेसिक ध्येय किंवा उद्देश असा आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या काही आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला ज्या काही घटना होतात त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह इमोशन्स, नकारात्मक भावना येतात, मग तो राग असेल, चिडचिड असेल, नैराश्य असेल, काळजी असेल, चिंता असेल, तर या सगळ्यांवर विवेकी विचारांनी कसा तोडगा काढायचा आणि आपलं रोजचं जगणं जे आहे ते साधं सोपं कसं करायचं याबद्दल थोडीशी यामध्ये काही चर्चा होईल. काही छोटे छोटे व्हिडिओज असतील याच्या पुढे, एक 5-10 मिनिटाचे, पण त्यातल्या जी सुरुवात आहे ही आजची, ती आपण थोड्याशा एका मोठ्या व्हिडिओनी करूया, एका सेक्शन, एका लेक्चरमधून, या सेशनमधून करूया. याच विषयावरचं लेक्चर मी मध्यंतरी एका कॉलेजमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलं होतं. हा डिसेंबर महिना चालू आहे आज, आणि 10वी आणि 12वी हे विद्यार्थी प्रचंड ताणात असतात. सो त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा ताण या विषयावर आज आपण एक अर्ध्या तासामध्ये चर्चा करूया. परीक्षेचा ताण काय येतो, तो कसा घालवायचा याबद्दल. पण मग हा हे जे सेक्शन आहे किंवा हे जे लेक्चर आहे आजचं, तर ते फक्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे का? तर असं काहीच नाही. फक्त 10वी आणि 12वी नाही, परीक्षा आपली रोजच असते. मी डॉक्टर होऊन साधारण आता 22 वर्ष झाली प्री प्रॅक्टिस करतोय, तरी पण प्रत्येक नवीन पेशंट हा माझी परीक्षाच घेत असतो. त्यामुळे कुठल्याही परीक्षेला तोंड कसं द्यायचं, त्यातून येणाऱ्या ताणाला कसं सामोरं जायचं आणि त्याच्यावर कसं समाधान शोधून काढायचं याबद्दल ही थोडीशी चर्चा असेल. त्यामुळे खरं म्हणजे हे सेशन हे फक्त 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लिमिटेड न राहता, खरं म्हणजे आपल्या प्रत्येकासाठीच ह्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे कोणासाठी आहे नक्की, विद्यार्थ्यांसाठी आहे का पालकांसाठी आहे? अगदी 10वी 12वी म्हणलं तर विद्यार्थी जेवढे ताणात असत आहेत सध्या, त्याही पेक्षा जास्ती पालक ताणामध्ये आहेत असं मला कायम जाणवतं. माझी मुलगी आत्ता 12वीच्या परीक्षेला बसेल, त्यामुळे आमच्या घरीही ते गेल्या वर्षभर ताणाचं वातावरण चालू आहे. पालक एकमेकांशी व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवरनं बोलत असतात आणि त्याच्यातून आपापला ताण ते एकमेकांबरोबर शेअर करतात. ज्ञान हे शेअर केल्याने वाढतं, त्याचबरोबर ताणसुद्धा बरेच वेळा शेअर केल्याने वाढतो असा माझा अनुभव आहे. कारण एक जण काहीतरी सांगत असतो की एवढं झालंय, तेवढं झालंय, यावेळेला परीक्षेला हे विचारणार आहेत, आणि मग प्रत्येक आया बाया आणि ते पालक सगळे एकमेकांच्या व्हॉट्सअपवर ग्रुपवरनं एकमेकांना घाबरत सुटलेले असतात. त्याच्यातून पालक विद्यार्थ्यांना काहीतरी सांगायला लागतात, मग विद्यार्थी ताणात येतात, ते काहीतरी एकदम टेन्शनमध्ये जातात, त्यांना काहीतरी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजीची चिंता वाटायला लागते, ते पुन्हा आई वडिलांना काहीतरी एक काळजी देतात, मग कुठून तरी एकदम एक आवाई उठते की मुलं आत्महत्या करतात, मुलं निघूनच जातात, त्या अमक्याच्या मुलांनी अमुक केलं, त्याच्यातून एक ताण निर्माण होतो. सो असे सगळेजणांना वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इनपुट्समुळे प्रचंड ताणात आहेत, आणि ह्या ताणाचं काय करायचं याबद्दल हा विद्यार्थी आणि पालक या सगळ्यांना धरून असं हे आजचं सेशन आपण घेतोय. मला ना कायम तुकाराम महाराज फार आवडतात. त्यांच्या तुकाराम गाथेमधले जर आपण अभंग शोधले तर आपल्या रोजच्या आयुष्यामधल्या अनेक प्रश्नांना त्याच्यातून इतकी सहज उत्तर मिळून जातात की ज्याचं नव्हते. हा एक आपण कायम ऐकलेला एक अभंग आहे, लताबाईंनी खूप छान खळेसाहेबांच्या संगीताच्या खाली हा गायला आहे. पण मला ना ह्या कायम पालक आणि विद्यार्थी आणि त्यांच्यावरचा ताण आणि त्यांच्यामधला सगळा जो काही पालकत्व, विवेकी पालकत्व याच्यावर जेव्हा कधी मी बोलतो तेव्हा मला हा अभंग नेहमी आठवतो. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, जेथेचा जिव्हाळा तेथे बिंबे. थोडक्यात काय, तर थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण घेतोय. विद्यार्थी आणि पालक हे एकमेकांना चिंतेत काळजीत टाकत असतात आणि याच्यापैकी एकाने जरी आपली चिंता सोडली आणि एक प्रकारचं मानसिक संतुलन साध्य केलं की ते आपोआप दुसरीकडे बिंबवलं जातं किंवा आपोआप त्याचं प्रतिबिंब दुसरीकडे उमटतं. सो आता कोणी नक्की या ताणातून बाहेर यायचं, ते तुमचं तुम्ही ठरवा, विद्यार्थ्यांनी यायचं आहे का पालकांनी यायचं आहे. पण जो आधी याच्या या ताणातून बाहेर येईल आणि आपला आपलं मानसिक संतुलन साधेल, तो आपोआप दुसऱ्याला त्याचं प्रतिबिंब त्याच्या त्याच्यामध्ये उमटेल. सो पालक आणि विद्यार्थी या दोघांनी समजा याच्यापैकी कोणीतरी आत्ता याच्यातून शिकलं, तरी माझ्या मते याचा हेतू हा पुऱ्यापैकी साध्य होईल. पण त्याच्या आधी आधी आपल्याला ठरवायला लागेल की नक्की ताण आणि तणाव काय आहे, आणि तो खरंच आपण जेव्हा जेव्हा ताण म्हणतो की मला ताण आला आहे, मला तणाव आला आहे, किंवा मला टेन्शन आलं आहे, मला स्ट्रेस आला आहे, तर तो खरंच दरवेळीच निगेटिव्ह असतो का, दरवेळीच तो वाईट असतो का. मुद्दाम इथे गिटार किंवा एखाद्या सतार वाजवणाऱ्या विद्यार्थ्याबद्दल एक चित्र काढलंय. गिटार किंवा सतार ज्यांनी ज्यांनी शिकली आहे किंवा ज्यांनी बघितली आहे कुठेतरी वाजवताना, तर त्यांनी पहिलं बघितलं असेल की ते त्या ती जी स्ट्रिंग असते, ती जी तार असते, त्या तारेला एक प्रकारचा ताण आधी देतात. ते त्याचे त्या खुंट्या असतात त्या बळकट करतात किंवा त्या हे करतात, आणि ते एक प्रकारचा ताण त्या स्ट्रिंगला देतात. हा ताण जर योग्य असेल तर त्याच्यातून आपल्याला योग्य असे सूर त्याच्यातून बाहेर पडतात. तो ताण कमी असेल तर काही वाजत नाही, तो ताण जास्ती गेला तर ती तार तुटते. थोडक्यात तारेवरचा ताण जर व्यवस्थित असेल तर आपल्याला हवे ते सूर त्याच्यातून आपल्याला साध्य करता येतात. तो ताण जास्ती झाला तरी प्रॉब्लेम, तो ताण कमी झाला तरी प्रॉब्लेम. आणि माझ्या मते आयुष्याचं, परीक्षेचं, तयारीचं आणि कुठल्याही प्रकारच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांचं पण असंच आहे. योग्य ताण दिला तर योग्य आपली तयारी होते. परीक्षेचा जर मला कोणी सांगितलं की परीक्षेमध्ये तुम्हाला सर प्रत्येकाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत आणि तुम्हाला अगदी हवे ते मार्क मिळणार आहेत, तर कदाचित आपण तयारी पण करणार नाही, तयारी आपण मुळीच सकाळी उठणार नाही, काहीच करणार नाही आपण. कारण मला जर हवे ते मार्क काही न करता मिळणार असतील तर माझी तयारी तरी मी कशासाठी करायची. मग आपोआप सगळ्या गोष्टी घडत आहेत. तो ताण असतो म्हणून आपण सकाळी लवकर उठतो, आपण आपण कामाला बसतो. अगदी वर्ल्ड कपच्या मॅचेस जरी टी व्हीवर चालू असल्या, आय पी एल चालू असलं, तरी आपण ते सगळं बाजूला ठेवून आपण अभ्यासाला लागतो, कारण तो ताण असतो. सो काही वेळा तो ताण गरजेचाही असतो आणि तो काही वेळा ताण योग्यही असतो आणि तो मदतीचाही असतो. सो निरोगी ताण कुठला आणि रोगी ताण कुठला हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला ताणातून बाहेर पडणं किंवा योग्य ताण घेणं हे उपयोगाचं जाईल. त्याच्यावर या सेशनचा उपयोग किंवा या सेशनचा उद्देश हा तुम्हाला ताणातून बाहेर काढणं नाही आहे, तुमचा ताण योग्य ताण देणं, तुम्हाला योग्य स्ट्रेस देणं, तुम्हाला योग्य टेन्शन देणं. टेन्शन म्हणजे त्या ताऱ्याला जे टेन्शन असतं ते टेन्शन, फिजिक्समधलं टेन्शन असं मी इथे अभिप्रेत आहे. तर आपलं टेन्शन, आपला ताण हा योग्य लेवलला आणणं हा या सेशनमागचा उद्देश आहे. तर मग योग्य ताण आणि अयोग्य ताण ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण आधी बघूया. योग्य ताण तो असतो जो गरजेचा असतो. जसं मी मगाशी म्हणलं तसं त्या त्या तारेला एक वेगळा योग्य ताण दिला तरच त्याच्यातून सूर निघतात आपल्याला हवे ते. पहिल्याच अयोग्य ताण हा त्रासदायक असतो, त्याच्यातून आयदर सूर निघत नाहीत किंवा ती तार तुटते. सो आयदर तो आपल्याला तोडतो, आपल्याला वेगवेगळ्या नकारात्मक भावनांना तो जन्म देतो. मग ती टेन्शन असेल, चिंता असेल, काळजी असेल, चिडचिड असेल. खूप पालकांची अशी एक सध्या एक तक्रार असते की अभ्यास खूप करतात मुलं आणि फार चिडचिड करतात, सगळीकडे नुसतं बारीक सारीक गोष्टीवर त्यांचा ताल जातो आणि वस्कन एकदम अंगावर येतात. आणि तशीच काहीशी तक्रार ही मुलांची पण असते की सारखे मागे लागतायत, बारीक सारीक गोष्टींनी चिडतायत पालक. थोडक्यात काय तर नकारात्मक भावना जर येत असतील तर याचा अर्थ तो ताण अयोग्य आहे. पण प्रोत्साहित करणारा सकारात्मक भावना जर येत असतील तर याचा अर्थ तो ताण बरोबर आहे. एखादी गोष्ट मला करताना समजा मी खूप योग्य ताण घेऊन जर ती केली तर मला ती अजून चांगली कशी करता येईल ह्याच्याबद्दल मला माझा विचार होतो आणि माझी क्रयशक्ती वाढते, माझी प्रॉडक्टिव्हिटी वाढते, सर्व प्रकारचा परफॉर्मन्स मला चांगल्या पद्धतीने बाहेर येतो. तुम्ही जर रोनाल्डो किंवा विराट कोहली किंवा सचिन तेंडुलकर ही जे माणसं बघितली असतील तर ते खूप रियाज करतात, कारण त्यांना तो एक योग्य ताण आणायचा असतो जेणेकरून त्यांची प्रॉडक्टिव्हिटी आणि त्यांचा परफॉर्मन्स जास्ती चांगला होईल. पण तोच जर ताण अयोग्य असेल तर आपली क्रयशक्ती किंवा आपला परफॉर्मन्स, प्रॉडक्टिव्हिटी ही कमी होते. थोडक्यात ताण जर योग्य असेल तर तो आपल्या ध्येयाकडे आपल्याला घेऊन जातो. वाईल्याच जर ताण तो अयोग्य असेल तर तो ध्येयापासून आपल्याला लांब लांब नेतो, तो ध्येयापासून आपल्याला दूर नेतो. सो आत्ताची आपली जी काही अवस्था आहे कुठल्याही तयारीबद्दलची, कुठल्याही परीक्षेबद्दलची, एकंदरीत आयुष्याबद्दलची, साधी गाडी चालवण्याबद्दल, कुठल्याही गोष्टीबद्दलची जी आपली अवस्था आहे ती जर क्रयशक्ती वाढवणारी, प्रोत्साहित करणारी असेल तर याचा अर्थ आपण त्याचा योग्य ताण घेतोय. आणि त्याच्यात जर आपल्याला नकारात्मक भावना येत असतील, त्याच्यातून आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होत असेल, त्याचा अर्थ आपण तो ताण अयोग्य प्रकारे घेतोय. ताण 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 असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपल्याला आधी ते बघायला लागेल की हा ताण येतो कशामुळे. आपण अगदी आत्ता आपण परीक्षेचं उदाहरण घेऊया, कारण परीक्षेचा ताण हा आत्ता आत्ताचा विषय आहे. ताण जर बघितला तर त्याची प्रायमरी काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे बरेच वेळा तयारी झालेली नसते. मी जर पुस्तकच वाचली नसतील, 8 महिने 12 महिन्यापैकी 8 महिने मी काहीच तयारी केली नाही, मी पिक्चर बघत राहिलो, मित्रांबरोबर टाइमपास करत राहिलो आणि मी पुस्तकं वाचलीच नाहीत, तर खूपच काय म्हणतात ना की इट्स व्हेरी पॉसिबल की मला ताण येणार आहे, कारण माझी तयारी झालेली नाही आहे. पण बरेच वेळा खूप तयारी झालेली असते आणि तरी पण ताण येत असतो. आणि आजकाल म्हणजे या गेल्या 8-10 वर्षामध्ये माझ्याकडे जेव्हा पालक अशी मुलं घेऊन येतात ना, तेव्हा मी त्यांना विचारतो पाणी व्यवस्थित प्यायला जात आहे का, आणि हमखास पालक म्हणतात छेछेछे मुळीच नाही, पाणी अगदी कमी पितात, आठवण करून द्यायला लागते. साधारण आपण जे सायन्सला आहेत किंवा 10वीपर्यंत तरी 100% आपल्याला विज्ञान हा विषय असतो आणि आपण त्याच्यामध्ये शिकलो की आपलं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि मेंदू तर ऑलमोस्ट 80-90% हा पाण्यानेच भरलेला आहे किंवा पाण्याने बनलेला आहे, इतका तो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही जर योग्य पाणी पित नसाल, फक्त पाणी आहे, मी बाकी आहार वगैरे याच्याबद्दल तर अजून नंतर बोलूया आपण, पण आपण जर योग्य पाणी पित नसलो, आपलं हायड्रेशन बरोबर नसेल, तरीही आपण आपला मेंदू थकतो, आपला मेंदू पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. कॉन्सन्ट्रेशनवर गोळ्या द्या, कॉन्सन्ट्रेशनवर गोळ्या द्या असं सारखं पालक सांगत असतात. नुसतं पाण्याचं प्रमाण जरी योग्य ठेवलं ना तरीही कॉन्सन्ट्रेशन 50% वाढतं हा माझा अनुभव आहे. फ्री आहे, फक्त समोरचं पाणी प्यायचं आहे आपल्याला आणि आपण तेही करत नाही. सो पाण्याचं प्रमाण वाढवणं थोडक्यात काय, तर आपल्या मेंदूला चार्जिंग करणं. आणि ते चार्जिंग 3 प्रकारे होतं. एक तर योग्य आहार घ्यायचा, योग्य प्रमाणामध्ये पाणी प्यायचं. अगदी साधा सोपा सांगू का, आता हे मी पाणी प्या असं म्हटलं ना की लगेच कॉमेंट्स येतात की 3 लिटर पिऊ का 4 लिटर पिऊ का काय 5 लिटर पिऊ. साधी एक सोपी तुम्हाला मार्ग सांगतो, लघवीला समजा रंग येत असेल त्याचा अर्थ आपण पाणी कमी पितोय. लघवीचा रंग जर नसेल किंवा अगदी फेंट रंगाची लघवी होत असेल त्याचा अर्थ आपण पाणी योग्य प्रमाणात पितोय. एवढं जरी पाळलं तरी खूप झालं. सो आहार व्यवस्थित हवा, वेळच्या वेळी खायला हवं कारण ग्लुकोज पण लागतं मेंदूला, पाण्याचं प्रमाण योग्य व्यवस्थित हवं, आणि जसं आपण 24 तास जरी मोबाईल आपण वापरू शकत नाही तो थोडा वेळ तरी आपल्याला बाजूला ठेवून चार्ज करायला लागतो, तसंच आपला मेंदू पण चार्ज करण्यासाठी विश्रांतीची गरज असते. तुम्ही 24 तास अभ्यास केलात तर तुमचा मेंदू एका क्षणी हँग होतो आणि तो ह्याच्या पुढचं त्याला काहीही तो आत घेऊ शकत नाही. त्यामुळे योग्य विश्रांती याचा अर्थ डोळे मिटून शांतपणे आयदर झोपणं किंवा पडून राहणं आणि कुठलेही विचार न करता शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करणं, ह्याला मी विश्रांती म्हणतोय. योग्य विश्रांती जर घेतली तर आपण जे वाचलेलं असतं ते पूर्णपणे आज सेव्ह होतं. सेव्ह करायला सुद्धा वेळ लागतो आणि ते जर आपण केलं नाही तर याचा अर्थ आपण नुसतंच आत घेतोय ते सेव्ह न करता मग ते ताबडतोब उडून जातं, ज्याला सप्लिमेशन म्हणतो ना आपण, सॉलिड स्टेटमधून एकदम वेपर स्टेटमध्ये तसंच काहीतरी होतं. तिसरी गोष्ट ज्याच्यामुळे ताण येऊ शकतो म्हणजे तुलना. त्याने अमुक वाचलं आहे, त्याची 5 पुस्तकं वाचून झाली, त्याला अमुक झालं, त्याला इतके मार्क पडले, अमक्याला तसं झालं. ते शर्मा अंकल का बेटा असतो ना आजकालच्या हिंदी आयांचा, की कायम त्या शर्मा अंकलच्या बेटाने काहीतरी केलेलं असतं आणि त्याची कायम तुलना आयदर पालक करत असतात किंवा आपण स्वतः करत असतो. तुलना केली की तणाव वाढू शकतो हे अगदी त्रिकाला बाधित सत्य आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सूचना येत असतात, ते अमुक करा तमुक करा. मी स्वतः तुम्हाला काही सूचनाच देतोय खरं म्हणजे, त्यावर नाही ताण वाढू शकतो की अमुक करा, ते 5:30 वाजता उठूनच काय अभ्यास करा, ते अमुक करा, तर अभ्यास करताना अमुक प्या, ते हे करताना ते इतका लाईट लावा, तितका लाईट लावा, या दिशेला तातोंड करून बसा. वेगवेगळ्या सूचनांमुळे सुद्धा आपल्यावर ताण वाढतो. आपल्याला काही गोष्टींचा काही लोकांचा प्रभाव असतो आणि मग आपण त्यांच्यासारखं बनायला जातो. द्रविडनी समजा सहवागसारखी बॅटिंग करायची ठरवली तर त्याला ते जमत नाही. सोनू निगमनी समजा कुठल्या तरी दुसऱ्या गायकासारखं गायचं म्हणलं तर त्याला ते जमत नाही. आपण आपले असतो आणि आपल्याला आपला ओळख व्हायला हवी. आपण दुसऱ्यासारखं बनायला गेलो की बरेच वेळा ताण येतो, हे फार महत्त्वाचं आहे. पण आपण अमुक एक माणूस सकाळी उठून 10 वेळा वाचून अभ्यास करतोय म्हणून आपण तसंच केलं तर आपल्याला ते जमेल असं नाही, पण आपल्यावर कोणाचा तरी प्रभाव असतो आणि आपण त्याच्यासारखं बनायला गेलो तर हमखास आपण ताणाला जन्म देऊ शकतो. आजकाल इमॅजिनेशन खूप चालू असतं लोकांचं, आणि इमॅजिनेशनचा समजा चुकीच्या पद्धतीने ते वापरलं, कल्पनाशक्ती आपली चुकीच्या पद्धतीने वापरली, तर त्याच्यातून चिंता आणि काळजी ही सुरू व्हायला लागते. म्हणजे कोणीतरी सांगितलेलं असतं की अमक्या अमक्या एंट्रन्स एक्झाममध्ये ते तिथले कम्प्युटरच बंद पडले, किंवा अचानक आमची गाडीच मध्ये बंद पडली, अमुक तिकडे तिकडे गेलो तर त्यांनी तिकडे लाईटच गेले होते, असं काहीतरी कोणीतरी सांगितलेलं असतं, आणि आपली कल्पनाशक्ती मग प्रचंड वेगाने सगळीकडे जायला लागते की मी अभ्यास करायला लागलो किंवा मी त्या एंट्रन्सला गेलो तिथला कम्प्युटरच बंद पडला तर काय करायचं, अमकं झालं तर काय करायचं, अमकं त्या दिवशी पाऊसच पडला तर काय करायचं, त्या दिवशी भारत बंद असेल तर काय करायचं. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टींबद्दल उगीच कल्पनाशक्ती वापरून जर आपण कल्पनाविलास आपला प्रचंड चहूबाजूने समजा चौखूर आपण उधळून दिला तर त्यातून 100% चिंता आणि काळजीच फक्त येते, बाकी काही हातात लागत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे अट्टहास. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे, अमक्याने काहीतरी अमुक केलं पाहिजे, तमक्याने अमुक केलं पाहिजे. मगाशी जेव्हा मी तुलना म्हणलं ना, तेव्हा आपण स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो, आपल्या आई वडिलांची पण तुलना आपल्या दुसऱ्यांच्या आई वडिलांची करायला लागतो की त्याच्या आई वडील बघा, जसं तो शर्मा अंकल का बेटा असतो ना, तसं ते शर्मा अंकल आणि आंटी पण असतात की ते शर्मा अंकल आणि आंटी बघा कसे करतात, तसे तुम्ही करताय का वगैरे वगैरे, अशी पण आपली तुलना चालू असते. आणि आपल्याकडनं, स्वतःकडनं, आपल्या पालकांकडनं आणि एकंदरीतच आयुष्याकडनं, सभोवतालाकडनं आपल्या काही अट्टहास असतो, आपल्या काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षाचे समजा हट्ट व्हायला लागला की ताण वाढायला लागतो. म्हणजे कसं आहे की शक्यतो मी परीक्षा जाताना फार ऊन नसावं, फार पाऊस नसावा, फार वारा नसावा, लाईट बीट असावे, ट्रॅफिक जाम नसावा, ही अपेक्षा ठीक आहे, पण त्याचा समजा हट्ट झाला की ट्रॅफिक जाम नसलाच पाहिजे, पाऊस नाहीच पडला पाहिजे, तर ते काय आपल्या हातात नसतं. आपण ढगांकडनं पण अपेक्षा ठेवणार का की त्यांनी कसं करायचं, त्यांनी मला किती ऊन द्यायचं का किती सावली धरायची, या सगळ्या अपेक्षा जर आपण अट्टहासामध्ये जायला लागलो ना तर ताण 100% निर्माण होतो. आणि आपल्याला परफेक्शनचा एक ध्यास असतो, पण तो हव्यासमध्ये गेला ना की त्याचा ताण व्हायला लागतो की ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. एक एक मार्कासाठी लढतात सत पोरं, हरकत नाही लढायला, अगदी हरकत नाही, पण ते अगदी सगळं सोडून ते अगदी अमुक काय झालं तमुक काय झालं ह्याचा समजा हव्यास धरला तर हमखास त्याच्यातून ताण निर्माण होतो. अजून एक, मला समजा एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले किंवा एखाद्या परीक्षेमध्ये मला अपेक्षित यश नाही मिळालं तर जगबुडी होणार आहे आणि मग प्रलय बिलय येणार आहे असं वाटायला लागतं. म्हणजे तुमची परीक्षा कितीही महत्त्वाची असो, त्यामध्ये समजा तुम्हाला यश तुम्हाला हवं तसं नाही मिळालं तर सगळं आयुष्य संपलं, आता काही याच्यामुळे होऊ शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये, असं 17व्या 18व्या वर्षी लोकांना वाटायला लागतं. 80 वर्षाचं आयुष्य आहे, 17व्या 18व्या वर्षी एका परीक्षेमधल्या अपयशावरनं आपल्याला असं वाटलं की 80 वर्षाचं आयुष्य आपलं वाया गेलं तर आपल्यासारखे मूर्ख आपणच होत, एवढं लक्षात ठेव. आणि मग त्याच्यातून सुरू होते ती शिक्केमारी की मी मूर्खच आहे, मला काही जमतच नाही, मला कायम असंच होतं. स्वतःबद्दल, इतरांबद्दल आपण आपल्या आपल्यालाच स्वतःला लेबल लावायला लागतो की मी अपयशी आहे, मी लूझर आहे, आणि मग त्याच्यातून आपसुक ताण निर्माण होतो, आपसुक त्याच्यातून नकारात्मक भावना निर्माण होतात. थोडक्यात, मला जर ताण निर्माण होत असेल तर तो ताण एवढ्या सगळ्या गोष्टींमधल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे, यातल्या एखाद्या गोष्टीमुळे किंवा यातल्या 2-4 गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे तो ताण निर्माण होऊ शकतो. मग आता पुढचा विषय की तो ताण घालवायचा कसा, आपण अगदी सिरियली तसंच बघूया की ज्या प्रकारे ताण आला त्या प्रत्येक गोष्टीला काय काय करायचं. एक तर म्हणजे उरलेला जो वेळ आहे, आत्ता हा डिसेंबर आहे, आता साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा असतील, अजून 3 महिने बाकी येतो जवळपास, 2 महिने तर नक्की आहेत, 2 महिने किंवा 3 महिने जवळपास एक चतुर्थांश वेळ शिल्लक आहे वर्षातला, खूप वेळ आहे. त्याच्यामुळे वेळेचं नियोजन आपल्याला जर व्यवस्थित करता आलं तर माझ्या मते ताण कमी होतो. काही वेळा असं होऊ शकेल की आपला परीक्षा आपण अभ्यासच केलेला नाही आहे, त्याच्यामुळे मग आपण 100 मार्काचा पेपर लिहिणं वगैरे काही वेळा शक्य होणार नाही, पण ॲटलिस्ट पास होऊ इथपर्यंत तरी नक्की वेळ आपल्या हातात अजूनही असतो, आणि तो जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर आपण एका लिमिटमध्ये नक्की आपल्याला मार्क मिळू शकतात. आपण जर अभ्यास पहिल्यापासून केला असेल तर मग उजळणी कशी करायची, आता आपल्याला नक्की कुठल्या प्रकरणांवर आपल्याला जास्ती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, काय जमत नाही आहे ते किती वेळा वाचायचं आहे, जे जमतं आहे ते अधूनमधून कसं वाचत त्याची जी काही मेमरी आहे ती कशी ताजी ठेवायची आहे, या सगळ्याचं समजा व्यवस्थित आपण नियोजन केलं तर माझ्या मते ताण कमी व्हायला मदत होते. स्ट्रॅटेजी आखली तर ताण कमी होतो. आणि ज्या गोष्टी आजकाल फारशा घडत नाही आहेत त्या गोष्टी खरं म्हणजे घडायला हव्या. म्हणजे आपण समजा आपल्याला ताण आला किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत असेल, कुठल्याही प्रकारे आपल्याला कळत नसेल की हे नक्की आता कसं आपण सगळं सांभाळायचं आहे, तर पालकांशी बोला. आपण पालकांशी बोलत नाही आजकाल मुलं, आणि त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, एक चांगला रिसोर्स आपल्या घरात असतो जो आपण उगीच वापरत नाही, जो न वापरता आपण नुसताच कोपऱ्यात ठेवून दिलेला असतो, तो म्हणजे पालक. तुमच्या पालकांना कदाचित कळणार पण नाही की तुम्हाला कसं उत्तर द्यायचं आहे. समजा एखाद्याने मला काहीतरी सायन्स म्हणलं, मी कॉमर्सवाला पालक आहे आणि मला सायन्समधलं किंवा मेडिकलमधलं काहीतरी माझ्या मुलांनी मला विचारायला सुरुवात केली, तर मला कदाचित कळणार नाही की त्याला उत्तर कसं द्यायचं. पण माझे कोणतरी ओळखीचे असतील हो, माझे मित्र असतील, कोणतरी कलिग्स असतील की जे यांना हे ते कळतं की कसं उत्तर द्यायचं, मी त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. पण ह्याच्यासाठी मला माझ्या माझा जो पाल्य आहे, माझ्याकडे जो माझा जो मुलगा मुलगी आहे, त्याने माझ्याशी बोलायला तर हवं की मला काय कळत नाही आहे, काय सुधरत नाही आहे, मला कुठेतरी तुमची मदत हवी आहे. मदत मागणं हे ज्याला कळलं आणि ज्याला जमलं, त्याचा आयुष्यातला निम्मा ताण तर 100% कमी होतो. कारण मदत करायला बाजूला लोक असतात, आपल्यालाच मदत घ्यायची नसते. दुसरी गोष्ट, त्या पालकांनी पण कधीतरी 10वी 12वीची परीक्षा दिली आहे, अजून काही पुढच्या परीक्षा दिलेल्या आहेत, त्याच्या ताणातून तेही गेलेले आहेत. कदाचित त्यांच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग कदाचित होऊ शकतो. बोला तर आधी त्यांच्याशी, मग कळेल. त्यांना जरी नाही जमलं तर ते ॲटलिस्ट एखाद्या अशा माणसाकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतील की जो तुम्हाला मदत करू शकेल. सो आपली मदत मागणं पालकांकडे, आपल्या ज्या जे आपल्याला महत्त्वाचे वाटतात लोक, त्यांच्याकडे मदत मागणं हे खरंच गरजेचं आहे. आहार, पाणी आणि विश्रांती योग्य प्रमाणात घेतली तर ताण 20-25% 100% कमी होऊ शकतो. आणि आपापली गती, आपण कोणाशीही आपली तुलना न करता, कोणाशीही आपला उगीच प्रभाव न ठेवता, आपण आपापली गती ओळखायला हवी आणि आपापल्या समजण्याची किंवा शिक्षणाची पद्धत, ज्याला आपण लर्निंग मेथड्स म्हणतो. एक उदाहरण देतो, काही लोक व्हिज्युअल लर्नर्स असतात, त्यांना चार्ट्स वगैरे करून लावले आणि ते रोज बघितले की त्यांना ते लक्षात राहतं. काही ऑडिटरी लर्नर्स असतात, म्हणजे आमच्या मी जेव्हा 10वीत होतो 91 साली, तेव्हा आय थिंक अलूरकर किंवा कोणाच्या तरी शैक्षणिक कॅसेट्स आल्या होत्या आणि मला ते कॅसेट ऐकून ऐकून फार लक्षात राहायचं. सो कदाचित एखादी गोष्ट वारंवार ऐकली तर मला पटकन कळते, एखाद्याला एखादी गोष्ट जास्ती वेळा बघितली की लक्षात राहते, काही लोकांना लिहून काढली की लक्षात राहते. सो आपण आपली गती कशी आहे, आपल्याला नक्की काय केलं की जास्ती चांगलं लक्षात राहतं, हे आपलं आपण ओळखायला हवं. आणि ते जर केलं तर व्यवस्थित आपल्याला एखादी गोष्ट ग्रास्प होते आणि मग तो ताण कमी होतो. मी मेडिकल कॉलेजचं माझं उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या वर्गात काही मुलं होती की जी फास्ट वाचायला त्यांना आवडायचं आणि आमचं पुस्तक मेडिसिनचं एक साधारण 1000-1500 पानांचं असायचं, जास्तीच इनफॅक्ट. तर माझं अर्ध पुस्तक वाचून होईपर्यंत एखाद्या माझ्या मित्राचं दो ते पुस्तक पूर्ण वाचून झालेलं असायचं. अशा वेळी मला ताण यायचा की अरे याचं पूर्ण वाचून झालं, आपण अजून निम्म्यापर्यंतच आहोत. पण मार्क दोघांनी सेमच असायचे असं लक्षात आलं. मग कळलं की आपला पेस, आपला जो काय म्हणतात ना, आपला जो स्पीड आहे तो जरी हळू असला तरी कदाचित तो आपल्याला पुरेसा आहे, त्याचा स्पीड त्याच्या दृष्टीने तो पुरेसा आहे. सो दोघांनाही मार्क सेम पडले होते, फक्त प्रत्येकाचा स्पीड वेगळा होता. आपण आपापला स्पीड ओळखला, आपापली गती ओळखली आणि आपापली पद्धत ओळखली शिक्षणाची. ती जर समजत नसेल तर आजूबाजूला लोकांना विचारा, ते तुम्हाला समजून घ्यायला मदत करतील. ती जर ओळखली तर ताण कमी येतो. पण एखाद्या गुलाबाने समजा असं ठरवलं की आपल्याला मोगरा व्हायचा आहे तर ताण 100% येतो आणि हातात काहीच पडत नाही. मगाशी जसं म्हटलं तसं की ज्या गोष्टी आपल्या हातात शक्य आहेत त्या साध्य करायचा प्रयत्न करा. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. योग्य प्रकारे अभ्यास करणं, योग्य प्रकारे नियोजन करणं आणि योग्य आहार विहार विश्रांती या सगळ्या गोष्टी करणं हे आपल्या हातात आहे. पण काही गोष्टी या आपल्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. त्या दिवशी पाऊस पडणार का, त्या दिवशी ट्रॅफिक होणार का, त्या दिवशी काय होणार, तो कम्प्युटर सुरू होणार का, तिथे काहीतरी अचानक काहीतरी प्रॉब्लेम्स येणार का, हे सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत, ज्याच्यावर कंट्रोल करणं आपल्याला अशक्य आहे, त्याच्याबद्दल उगीच विचार करून त्याच्याबद्दल ज्या चिंता आणि काळजी आपण करत राहिलो तर उगीच ताण वाढवू आणि कदाचित त्या गोष्टी होणारही नाहीत आणि झाल्या तरी शेवटी ते होणारच आहेत आपण काळजी केली तरी. त्याच्यावर उगीचच काळजी, त्याच्यावर विचार आणि आपल्या कल्पनाशक्तीला उगीचच अपव्यय करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, आपल्याला शक्य आहेत, आपल्या नियंत्रणात आहेत, त्या गोष्टींवर आपण जास्ती काम केलं तर माझ्या मते या कुठल्याही प्रकारच्या प्रॉब्लेममधून आपल्याला मार्ग काढता येतो. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावा. 24 तास आपण त्या गोष्टीबद्दल विचार करून त्याच्यामध्ये राहिलं आणि त्याच्यातून जर चांगल्या भावना आपल्याला बाहेर येत असतील त्याचा अर्थ तो ध्यास आहे. पण त्या ध्यासाचा जरा हव्यास झाला की मग त्याच्याबद्दल निगेटिव्ह भावना यायला लागतात, त्याबद्दल आपल्याला प्रचंड ताण यायला लागतो, आपली चिडचिड व्हायला लागते आणि एवढं करून जे काही वाचू त्याचा आपल्या डोक्यात काहीच प्रकाश पडत नाही. याचा अर्थ आपण हव्यासाकडे जास्ती जायला लागलो. 10वी 12वीचा परीक्षेमधला रिझल्ट आणि त्याच्यानंतरच्या आत्महत्या, त्याच्यानंतरचा नैराश्य, त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे सपशेलपणे एखादी गोष्ट सोडून देणं हे आजकाल फार वाढायला लागलं आहे. 91 साली जेव्हा मी 10वी झालो तेव्हा मी नाही ऐकलं कोणी आत्महत्या वगैरे केलेली, पण गेल्या 10 वर्षामध्ये फार लोक आत्महत्या करायला लागतात. त्याचं कारण आपल्याला असं वाटत राहतं की 10वी 12वीमधल्या परीक्षेमधलं यश किंवा मेडिकल एंट्रन्सचं यश किंवा कुठल्याही एंट्रन्समधलं IIT एंट्रन्सचं यश हेच आयुष्याचं सगळ्यात मोठं यश आहे. असं काही नाही आहे. तुम्ही जर मला आत्ता विचारलं ना, मी तर मेडिकलला जाण्या इतके मला मार्क होते, पण मला जर आत्ता विचारत की मला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये किती मार्क होते तर मला आत्ता आठवत नाही आहेत, खरंच आठवत नाही आहेत. जे जी गोष्ट 30-35 वर्षापूर्वी झाली त्या गोष्टीमधले मला डिटेल्स आता आठवत नाही आहेत. तुम्ही तुमच्या कुठल्याही शिक्षकांना विचार, त्यांना 10वीमध्ये एक्झॅक्टली प्रत्येक विषयात किती मार्क होते खूप कमी लोकांना ते आठवतील. तुमच्या आईवडिलांना विचारा, त्यांनाही आठवणार नाहीत अगदी पर्टिक्युलर मार्क. पण त्यावेळी 10वीमध्ये असताना आपल्याला ते अत्यंत महत्त्वाचं वाटतं, कारण आपण झूम इन करून फक्त 10वीवरच विचार करत बसलेला असतो की 10वी एखादी परीक्षा त्याच्यामधला अभ्यास त्याच्यामधले मार्क हे आपण जेव्हा झूम इन करतो ना तेव्हा ती गोष्ट आपल्याला फार मोठी दिसायला लागते. तुम्ही मायक्रो फोटोग्राफीबद्दल बघितलं असेल, एखाद्या माशीचा डोळा असं ते मायक्रो फोटोग्राफीने आपल्याला त्याचा फोटो दाखवतात, किंवा एखाद्या काळ्या मुंगीचं तोंड त्या मायक्रो फोटोग्राफी एकदम असं अकराळ विकराळ दिसायला लागतं. आपण जेवढं काही वेळा ना जितकं जवळ जाऊ तितकी ती गोष्ट अकराळ विकराळ दिसायला लागते, पण लांबून जर आपण काळी मुंगी बघितली ना तर धावरी मुंगी तर त्याला आपल्याला मुळीच त्याची भीती वाटत नाही, उलट आपण टिचकीने त्याला लांबून आपण त्याला उडवूनही लावू शकतो. तसंच आयुष्याचं आहे, एखाद्या गोष्टीकडे आपण फार फक्त त्याचा आणि त्याचाच विचार करायला लागलो, झूम इन करून अगदी जवळजवळ जाऊन आपल्या त्याला बघायला लागलो ना तर काही वेळा त्याचा ताण येतो. मेडिकलमध्ये आपण त्याला क्रॉस सेक्शन आणि लॉन्जिट्युडनल सेक्शन म्हणतो. क्रॉस सेक्शन म्हणजे आहे ते आत्ताच्या घडीला काय चाललंय तेवढं बघणं, ज्याची गरज असते, जे काही चुकीचं नाही आहे, पण काही वेळा त्याच्यातून ताण निर्माण होतो. सो फक्त आपण 10वी 12वी आणि परीक्षा आणि परीक्षेचा आपला अभ्यास त्याच्यामधलं यश याच्याबद्दल समजा झूम इन करून बघितलं ताण येतो. तुम्ही आयुष्य झूम आउट करून बघा, म्हणजे 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा आणि त्यातलं यश हे फक्त एक ठिपके आहेत, दोन फक्त ती दोन ठिकाणं आहेत. ती 10वी अख्ख्या आयुष्याला पुरून उरलेली कोणाच्याच नाही आहेत. कोणाला तरी 10वीमध्ये कोणतरी मेरिटमध्ये आलं किंवा 10वीमध्ये पहिलं आलं म्हणून त्याला आयुष्यभर चांगला पगार मिळाला, सगळं चांगलं झालं आयुष्यात, असं कोणाच्याच आयुष्यात झालेलं नाही. किंवा 10वी 12वीमध्ये फेल झाला किंवा अभ्यासात फेल झाला, एकूणच अभ्यास जमला नाही म्हणून त्याचं आयुष्य बर्बाद झालं, त्याला आयुष्यात काहीच करू शकला नाही, असंही काहीच नाही. अमिताभ बच्चन सारख्या व्यक्तीला ऑल इंडिया रेडिओनी आवाज तुमचा चांगला नाही म्हणून फेल केलं होतं, त्याच माणसाचा आवाज आज त्यांनी कॉपीराइट घेतलाय. मध्यंतरी त्यांनी आता गेल्याच आठवड्यात गेल्याच महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझा आवाज कोणी वापरायचा नाही, आता त्यांनी कोणी माझ्या आवाजाची मिमिक्री करायची नाही तर मी तुम्हाला तुमच्यावर केस करेन. सो त्यांनी समजा ऑल इंडिया रेडिओनी त्यांना जेव्हा फेल केलं होतं ते जर त्यांनी बरोबर धरलं असतं तर त्यांच्या आयुष्याचा तो झूम आउट करून जर आत्ता बघितलं तर त्याच आवाजावर त्यांनी एवढे यश मिळवलेलं आहे तर ते त्यांना यश कधीच मिळालं नसतं. 10वी 12वीचे मार्क, तुमच्या मेडिकल एंट्रन्सचे मार्क, IIT एंट्रन्सचे मार्क, कुठल्याही परीक्षेचे मार्क तुमच्याबद्दल बोलत नाहीत. एक माझी ओळख समजा मी तुम्हाला सांगतो, आपल्याला आपली ओळख असली ना की फार सोपं पडतं. 5वी ते 10वी मी कायम बी तुकडीमध्ये होतो, मला ए तुकडी फारशी मिळाली नाही. ए तुकडी आमच्या शाळेमध्ये खूप हुशार लोकांची असायची आणि माझी फार इच्छा असायची की एकदा तरी कधीतरी त्या ए तुकडीमध्ये आपल्याला मिळावं, कारण माझे खूप मित्र होते त्या ए तुकडीमध्ये, सो त्यांच्याबरोबर आपल्याला कधीतरी अभ्यास करता यावा, पण मला कधीही ए तुकडी मिळाली नाही. त्यानंतर मला जायचं होतं SP कॉलेजमध्ये, तिथलाही माझा जो काही प्रवेश होता तो 4% मला 4% कमी मिळाले, 86% तिथं क्लोज झाली होती 86% ऍडमिशन आणि मला 82% होते. वैद्यकीय प्रवेशाला गेलो तिथेही 2% मला जे कॉलेज हवं होतं ते कॉलेज मिळालं नाही. त्यातसुद्धा वैद्यकीय कॉलेजमध्ये शक्यतो कुठलाही विषय राहिला नाही, पण फर्स्ट क्लास मिळण्याची जी काही इच्छा होती तीही काही फारशी कधी फलद्रूप झाली नाही, हमेशा सेकंड क्लासवरच राहावं लागलं. पण तरीही आज जर मी बघितलं झूम आउट करून तर मला नाही वाटत की मी कुठे फार काही फेल झालो आहे, माझं फार छान चाललेलं आहे, खूप पेशंटला मी बरं करतो आहे, त्यांचा माझ्यावर फार लोभ आहे आणि फार चांगलं चाललं आहे आमचं सगळ्यांचं. या सगळ्याचा मला ए तुकडी मिळाली नाही किंवा ते SP कॉलेजमध्ये जिथे हवा होता तिथे प्रवेश मिळाला नाही किंवा ज्या मेडिकल कॉलेजमध्ये मला जायचं होतं त्या स्ट्रीमला मला जाता आलं नाही किंवा मला फर्स्ट क्लास मिळाला नाही, ह्याचा माझ्या आत्ताच्या परफॉर्मन्सवर, माझ्या आत्ताच्या समाधानावर, माझ्या आत्ताच्या कुठल्याही प्रकारच्या, माझ्या इव्हन आर्थिक गणितावर सुद्धा कुठेही परिणाम झालेला नाही. त्यामुळे तेव्हा मला या प्रत्येक वेळी, त्यावेळी सुद्धा ए तुकडी मिळाली नाही की मला वाईट वाटायचं, SP कॉलेज मिळालं नाही मला वाईट वाटलं होतं, वैद्यकीय प्रवेश त्याच्या कॉलेज मिळाला नाही तेव्हा तेव्हा मला वाईट वाटलं होतं. दरवेळी मला सेकंड क्लास मिळाला की मला वाईट वाटायचं. त्या त्यावेळी झूम इन करून बघितलं तर तेव्हा वाईट वाटायचं, पण आत्ता जर झूम आउट करून बघितलं तर त्याचा काहीही प्रॉब्लेम आलेला नाही. कारण खरी परीक्षा ही मार्कांची नाहीच आहे, खरी परीक्षा आहे तुम्ही तुम्हाला किती ओळखताय, स्वतःला किती ओळखताय. आणि या परीक्षासुद्धा मला कायम असं वाटतं, मध्यंतरी 2 वर्षापूर्वी कोविडमुळे खूप लोकांना अभ्यास नाही करता आला, नीट परीक्षा देता नाही आल्या, आणि मी माझ्या मुलीला कायम सांगत होतो की हा जो काळ आहे ताणाचा, परीक्षेचा, सगळ्यांसाठी जगासाठीच, त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर येता ही खरी परीक्षा आहे. त्याच्या परीक्षा ही खरी मार्कांची नसते असं मला वाटतं. तुम्ही तुम्हाला जो ताण येतोय ना त्याला कसं सामोरं जाताय त्याची खरी म्हणजे ती परीक्षा असते. आणि तसं जर तुम्ही परीक्षेकडे बघितलं तर तुम्हाला स्वतःची ओळख त्याच्यातून कळेल, आणि जर स्वतःची ओळख जर कळली तर माझ्या मते ती आयुष्याची परीक्षा तुम्ही पास व्हाल. आणि ही आयुष्याची परीक्षा सतत चालू असते. मला आत्ता तरी मी स्वतःला नीट ओळखलंय का तर नाही, कदाचित एखादा असा गुण असेल की जो अजून मला समजलाच नाही माझा, किंवा एखादा असं काहीतरी माझ्या अंगातलं काहीतरी एखादी कपॅसिटी असेल माझी की जी आत्तापर्यंत पुरेशी वापरलीच गेली नाही आहे. सो आपली जी तयारी आहे, आपलं जे यश आहे आणि आपली जी परीक्षा आपण जे एखाद्या 10वी 12वीच्या किंवा एखाद्या एंट्रन्स एक्झामकडे बघतोय ती खरी परीक्षा नाहीच आहे. खरी परीक्षा आयुष्याची आहे, आणि आपण कुठल्याही ताणाला कसे तोंड देतोय ती खरी परीक्षा आहे. मग तो 10वी 12वीचा ताण असो, तो कुठल्याही इंटरव्ह्यूचा ताण असो, तो कुठल्याही एंट्रन्सचा ताण असो, किंवा ओव्हरऑल एक आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला प्रसंग येतात त्या प्रसंगाला तोंड देण्याचा ताण असतो, त्याला आपण कसं तोंड देतोय, त्याच्यातून आपण कसं बाहेर पडतोय, त्याच्यातून आपण काय शिकतोय ह्याच्याबद्दल ती परीक्षा असते. मध्यंतरी कोणीतरी सांगितलं होतं की परीक्षेकडे कायम आपण आपली तयारी किती झाली आहे हे बघण्याचा एक उपकरण म्हणून बघितलं पाहिजे. आपण जर स्वतःला त्याच्यातून जोखायला लागलो की मला मार्क कमी पडले याचा अर्थ मी फेल्युअर आहे, मला मार्क चांगले पडले ह्याचा अर्थ मी फार भारी आहे, तर ते आयुष्यात तसं घडत नाही. ज्यांना मार्क खूप चांगले पडले ते सुद्धा नंतर फेल गेलेले आहेत, आणि ज्यांना मुळीच मार्क पडायचं नाही ती सुद्धा माणसांनी खूप काही यश संपादन केलेलं आहे. सो तुम्हाला किती मार्क पडतात, तुम्हाला किती तुम्ही कुठे कुठे फेल होत आहे ह्याचा तुमच्या पुढच्या आयुष्यावर परिणाम होईलच असं मुळीच नाही. ह्याचं कारण आपण प्रत्येक जण वेगवेगळे झाड आहोत, आणि प्रत्येक झाड हे त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारी जमीन, त्याला त्याचं वाढीचा त्याचा वेग हा प्रत्येक झाडाचा वेगळा असतो. सो तुम्ही कुठलं झाड आहात, तुम्ही कुठले तुम्ही काय आहात ते तुम्ही आधी लक्षात घ्या. मी मगाशी जसं म्हटलं तसं प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते, तसं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. मला काय आवडतं, मला काय जमतं हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन जास्ती चांगलं यश संपादन करता येईल. तुम्ही समजा राहुल द्रविड तर इंजिनियर आहे, पण तुम्ही समजा तेंडुलकरला किंवा विराट कोहली सांगितलं नाही तू 12वीच्या परीक्षेमध्ये 80% मार्क मिळवतो, त्यांना कधीही जमणार पण नाही, त्यांना मिळाले नाही आहेत तेवढे मार्क. पण त्यांना समजा सांगितलं तुम्ही बॅटिंग चांगली करा तर त्यांना खूप चांगली जमेल. तुम्ही झाकीर हुसेन यांना सांगितलं की तुम्ही परीक्षेत किती मार्क पडले काय फरक पडतो, झाकीर हुसेन यांना किती मार्क पडले, उस्तादजी इतका सुंदर तबला वाजवतात आणि ते बघून ते ऐकून आपल्याला इतकं सुंदर वाटतं, सगळ्याला प्रचंड एक वेगळी अनुभूती येते. त्यांना परीक्षेत मार्क नाही पडले ते चालणार आहेत. सो प्रत्येकाला मार्क पडायला पाहिजे असं नाही आहे. प्रत्येकाचं वाढ, प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा आहे, आणि आपल्याला जेव्हा आपला मार्ग सापडेल ना तेव्हा तो ताण अत्यंत पूर्ण कमी होईल, तो पूर्ण निघून जाईल आणि फार छान आपला प्रवास होत राहील. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की या सगळ्या परीक्षा आणि अभ्यासाच्या सगळ्या तयारीमध्ये ना तुमचे जे मित्र आहेत ना आजूबाजूला, तुमच्या वर्गातले आहेत, तुमच्या शाळेतले आहेत, कॉलेजमधले आहेत, आजूबाजूचे आहेत, त्यांना गमवू नका, त्यांना घट्ट धरून ठेवा, त्यांच्याशी नेटवर्कमध्ये राहा, त्यांच्याशी संपर्कात राहा सतत. शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा शाळेतल्या विद्यार्थ्यांबरोबर मित्रांबरोबर संपर्कात राहा, कारण कोण कधी तुम्हाला कसली प्रेरणा देईल, कोण कधी तुमच्या कधी मदतीला येईल, कोणाची मदत आपल्याला, मदत म्हणजे गरज नाही हा, पण कोणाशी आपल्याला बोलून कधी काय आपल्याला काय सुचेल, काहीतरी जाणवेल, काहीतरी मिळेल हे सांगता येत नाही. अत्यंत एखादा साधा माणूस असतो आणि तो आपल्याला खूप काही शिकवून जातो हा माझा अनुभव आहे. तसे मला मी कायम सांगतो की ही खूप मोठी देणगी आपल्या आजूबाजूला फ्री पडलेली आहे, ती सतत गोळा करत राहा. जास्तीत जास्त मित्र, जास्तीत जास्त नेटवर्क तयार करा स्वतःभोवती, त्याच्यातून खूप शिकायला मिळतं. कारण आपल्याला जेवढं आजूबाजूची माणसं शिकवतात तेवढं आपल्याला कुठलीही पुस्तकं, कुठलीही परीक्षा आपल्याला शिकवू शकत नाही. सो ऑब्झर्व करा लोकांना, लोकांशी बोला, लोकांच्या तुम्हाला जर कोणी मदत केली असेल तर त्याला थँक्यू म्हणा, मनातल्या मनात ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. व्यक्त केला तरी चालेल, अव्यक्तपणे करा, पण आपल्याला काय मिळालंय, अशी अनेक विद्यार्थी की ज्यांना आपल्याला मिळालेल्या ज्या सुविधा आहेत त्याही त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही आहेत. सो आपल्याला काय सुविधा मिळत आहेत? आमच्या घरात ए सी नाही आहे, याच्यापेक्षा मला घर आहे, मला व्यवस्थित माझे पालक सुस्थितीमध्ये आहेत. सो आपल्याला काय मिळालं आहे, आपले जर ब्लेसिंग्स आपण काउंट केले तर मला असं वाटतं की त्याच्यातून तुलना करून तुलना चांगल्या प्रकारे करूया आपण आणि त्याच्यातून आपला ताण कमी करूया. परिस्थिती प्रत्येकाला सेमच असते, फार काही वेगळी परिस्थिती नसते. पण कोण माणूस यशस्वी ठरतो तर तो डंबलडोरने जसं सांगितलं हॅरीला तसं, की इट इज अवर चॉईसेस दॅट शो हू वी ट्रूली आर, नॉट अवर कपॅसिटीज. अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे कपॅसिटी खूप होती पण त्यांना ती पुरेशी वापरता आली नाही. सो आपण आपली कपॅसिटी ज्या काही आहेत, कदाचित तुटपुंजी कपॅसिटी असेल, पण आपण आपल्या कपॅसिटीज आपल्या क्षमता कशाप्रकारे वापरतोय आयुष्यामध्ये, या 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये नाही, आयुष्यामध्ये आपण त्या कशाप्रकारे वापरतोय ते जर आपण नीट प्रकारे वापरल्या तर माझ्या मते आपण त्या क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी आपण साध्य करू शकतो. आणि ते जर जमलं तर आय थिंक सगळ्यात काय म्हणतात ना सर, आपण सगळ्यात जास्ती यशस्वी झालो असं म्हणता येईल. मग मार्क कमी पडले असतील तरी मला असं वाटतं तरी चालतील. आय होप तुम्हाला हा जो काही 30-40 मिनिटाचा सेशन आहे तो आवडला असेल. यातून जर तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला जर काही अजून विचारायचं असेल किंवा तुम्हाला कुठून नाही माझी मदत मी करू शकतो असं जर वाटत असेल तर 100% मला संपर्क साधा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी वेबसाईट दिलेली होती, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा कुठेही तुम्ही गेलात तर @DrAmit Karkare या किंवा यूट्यूबवर सुद्धा इथे गेलात तर मला तुम्ही संपर्क साधू शकता. मला तुम्हाला मदत करायला खूप आवडेल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त मदत मागायला शिका आयुष्यामध्येच. आपल्याला जर जमत नसेल एखादी गोष्ट आणि दुसऱ्याला जमत असेल तर 100% मदत मागा, त्याला विचारा की मला काही गोष्टीची मदत हवी आहे. एकमेकांना मदत करून आपण सगळे पुढे जाऊ शकतो. ज्या काही परीक्षेमध्ये तुम्हाला तुम्ही आता मदत प्रयत्न करताय त्या परीक्षेमध्ये, तुमच्या तयारीमध्ये आणि एकंदरीत आयुष्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप छान यश मिळो या शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि आज इथे आता थांबतो. धन्यवाद.